काव्य वाचन. काव्य संग्रहाचं नाव आहे मधुगुंजन. कवी श्री मधुसूदन खानवेलकर आणि वाचक सुनंदा हुल्याळकर. तर आता ऐकूया मधुगुंजन. कुठल्याही गोष्टीचा मुहूर्त करायचा, सुरुवात करायची की आपण गणरायाला आळवतो, आग्रह करतो आणि कार्यसिद्धीस नेण्याची विनंती त्या विघ्नहर्त्याला करतो. तर या मधुगुंजन कार्यक्रमाची सुरुवात अशाच ईशस्तवनाने करूया. पहिल्या कवितेचे नाव आहे या गणराया या. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. कवी सिद्धांचा तू अधिनायक, ज्येष्ठ राज तू मती प्रकाशक, मंगलदायक विघ्न विनाशक, नमन तुला देवा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. ओंकार रचिजणू ये आकारा, तुझ्या रूपाने ज्ञानसागरा, लावण्याची खाण सुंदरा, देवांच्या देवा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. भव्योत्कट तव मस्तक झुलते, भव्योत्कट तव मस्तक झुलते, चतुर्भुजान च चतुर्वेदते, पुरुषार्थ ही जणू चारही ही ते, बोध मना द्यावा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. नागबंध कटी शेंदुर लेपन, नागबंध कटी शेंदुर लेपन, मंगल मंगल सुहास्य सुखदन, हृदय सिद्ध त्या होती शाश्वत, तुझ्या पुढे देवा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. सकलारंभा हे रंभा, सकलारंभा हे रंभा, मुलाधारी तुझीच शोभा, भक्ती प्रेमे होतसी सुलभा, जीवीच्या जीवा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. वरद हस्त तव सदा असावा, वरद हस्त तव सदा असावा, तू निज ठेवा तूच विसावा, प्रेमाचा तू दे ओलावा, वरहाची मला द्यावा. या देवा या, गणराया स्वीकारी सेवा. शरण शरण तुझ गौरी नंदन, शरण शरण तुझ गौरी नंदन, नाम तुझे रे अतीव पावन, रूप पाहुनी सुखावले मन, अनुभव तो तर नित्य नवा. या देवा या, गणराया स्वीकारी सेवा. तुझ्या वियोगे सरले जीवन, तुझ्या वियोगे सरले जीवन, कसे साहू मी माझे मीपण, दूर करोनी दे तव दर्शन, हाची असे धावा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. नको नको उपाधी मजला, धावा धावा देवा देवा, हाती परशु अंकुश घ्यावा, षड उर्मींचा घाला चुकवा, दृढ करी मम भावा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. नको उपाधी मजला काही, मुक्तपणे मी तुझला वाही, हाक हृदयाची ऐक आताही, तू माझा व्हावा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. या गणराया या, देवा स्वीकारी सेवा. दुसरी कविता आहे नमन तुला नित्य असो. कवितेचं नाव आहे नमन तुला नित्य असो, देवी शारदे स्फूर्ती देई गुण गाया देवी शारदे, सकल कला विद्यांची तूच देवता, भक्ती ज्ञान वैराग्या चीच पूर्तता, सत्य सौख्य सुंदरते चीच मूर्तता, अभिवादन शत तुझला देवी शारदे, नमन तुला नित्य असो देवी शारदे, स्फूर्ती देई गुण गाया देवी शारदे. चिन्मय तू जगदंबे भक्तवत्सले, जय अंबे वागेश्वरी महन मंगले, शुद्ध बुद्ध मुक्त शांत सस्य श्यामले, नमित दास तव पदास देवी शारदे, नमन तुला नित्य असो देवी शारदे, स्फूर्ती देई गुण गाया देवी शारदे. मुकुटशिरी रत्नांचा दिव्य आगळा, मुकुटशिरी रत्नांचा दिव्य आगळा, शुभ्र वस्त्र परिघानिशी मौक्तिकेगळा, तव हस्त मधुर विणा शोभतो टिळा, रक्ष रक्ष सकलांसी देवी शारदे, नमन तुला नित्य असो देवी शारदे, स्फूर्ती देई गुण गाया देवी शारदे. गोड तुझे नाम मुखी नित्य राहणे, गोड तुझे नाम मुखी नित्य राहणे, विपदांना थाराना मग काय उणे, दुःख नुरो सुख उरो धेची मागणे, पतित मजसी पावन करी देवी शारदे, नमन तुला नित्य असो देवी शारदे, स्फूर्ती देई गुण गाया देवी शारदे. पुढच्या कवितेचं नाव आहे नांदी नववर्षाची. आपण सर्वजण नवीन वर्षाचं स्वागत, मग ते 1 जानेवारी असो किंवा गुढीपाडवा असो, अगदी आनंदात करतो. पण नवीन वर्षाचं स्वागत करताना संपणाऱ्या जुन्या वर्षाला निरोप देणं हे ओघानेच आलं, पण खरं पाहता नवीन वर्ष म्हणजे काय? त्याला काही वैज्ञानिक ठोकताळे आहेत, गणिती संदर्भ आहेत आणि मुख्य म्हणजे कॅलेंडरचं नवीन पान उलटणे. तर बघू कवीला काय म्हणायचं आहे. तर आता ऐकूया नांदी नववर्षाची. गतवर्षाला निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे झाले. दिवस रात्रिया ढळती ढळती, दिवस रात्रिया ढळती ढळती, पक्ष मासही सरती सरती. ऋतुचक्रांचे फेरे फिरती, दक्षिण उत्तर अयने आता वर्ष पूर्ण झाले. गतवर्षाला निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे झाले. कळीकाळाच्या गहन गुहेमधी, कळीकाळाच्या गहन गुहेमधी, गडप होय शतकांचा अवधी. सावध आम्ही केव्हा कधीमधी, कालपटाच्या क्षितिजावरुनी वर्ष लुप्त झाले. गतवर्षाच्या निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे झाले. वजा बाकीची बेरीज होते, वजा बाकीची बेरीज होते, थेंबे थेंबे तळे साचते. क्षणनिमिषातुनी वर्ष संपते, नववर्षाची नांदी गाता मन सावध झाले. गतवर्षाला निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे झाले. आला आला क्षण हा आला, आला आला क्षण हा आला, गेला गेला क्षण तो गेला. चुटपुट लागे उगा जीवाला, घडी घडीने सार्थक वावे ऐसे मनी आले. गतवर्षाला निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे आले. गती अवगती कर्मफलांची, गती अवगती कर्मफलांची, ग्रहगोलांची नक्षत्रांची, कर्तृत्वाची स्वतंत्रतेची, देवाजीच्या सत्तेने परी अवघे संचारले. गतवर्षाला निरोप देता मनते गहिवरले, स्वागत करण्या नववर्षाचे सामोरे झाले. पुढच्या कवितेचं नाव आहे द्याल का उत्तर. आपल्याला अनेकदा प्रश्न पडतात, हे म्हणजे काय, ते म्हणजे काय, हे असं कसं होऊ शकतं, किंवा खरंच हे असं असतं. पण निसर्गाच्या सान्निध्यात थोडा वेळ घालवला, कालचक्राची निसर्गाच्या मार्गक्रमणाची माहिती घेतली, तर किती निष्काम पद्धतीने दोन्ही हातांनी निसर्ग लुटत असतो याची आपल्याला अगदी जाणीव होते, कल्पना येते. प्रश्न अनुत्तरितच राहतात, पण आपण निसर्गापोटी अधिक कृतज्ञ होतो. तर आता ऐकूया द्याल का उत्तर. सागर देई मेघा पाणी, सागर देई मेघा पाणी, मेघ करी तसे परत फेडणी. परंतु अजूनही कळला नाही व्याजाचा दर किती असावा, व्याजाचा दर किती असावा. चराचराला मार्ग दाविण्या, चराचराला मार्ग दाविण्या, जगताचे या रक्षण करण्या. सक्त पहारा करीती चांदण्या, पगार त्यांचा किती असावा, पगार त्यांचा किती असावा. सूर्य पृथ्वीला प्रकाश देई दश दिशांना उजेड होई, सूर्य पृथ्वीला प्रकाश देई दश दिशांना उजेड होई. बिल विजेचे आले नाही मीटर त्याचा कुठे असावा, मीटर त्याचा कुठे असावा. ग्रहगोलांची गोलभ्रमंती, ग्रहगोलांची गोलभ्रमंती, सृष्टीची जणू दृष्ट काढती. मीठ मोहर्या कोठुनी घेती, प्रेषक त्यांचा कोण असावा, प्रेषक त्यांचा कोण असावा. द्याल का उत्तर. धन्यवाद.